सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत टॉक टाइम मध्ये. ओके सो एक बात बहुत जरूरी है म्हणजे सीरियल बघताना आपला घरातल्यांचा टॉक टाइम जो आहे तो सीधा टी व्ही सोबत असतो. म्हणजे ते कॅरेक्टर त्यांचं त्यांचं काम करत असतात आणि आपलं बोलणं त्यांच्याशी सुरू असतं. अरे काय चाललं आहे तुझं. आणि सध्या सगळ्यांना असाच बबड्याचा हँगओवर आहे. पण कालचा एपिसोड वॉज अमेझिंग. फायनली आता आसावरी त्याला धडा शिकवेल किंवा त्याला बदलवेल असं वाटतं तरी आहे सध्या. सो सध्या अशी परिस्थिती आहे की बबड्या हे नाव सहजच कुठल्याही आईच्या तोंडात येतं, आपल्या लेकरासाठी, आपल्या बाळासाठी. पण कळायला लागलेली मुलं म्हणतात प्लीज आई मला बबड्या म्हणू नको, तू काही म्हण. सो एखाद्या कॅरेक्टरचं इतका मोठा इम्पॅक्ट असू शकतो. सो लेट्स सी आता बबड्या चांगला सोहम होणार आहे का, लवकरच कळेल. पण सध्या आपला जो टॉक टाईम आहे ना आपल्या फॅमिलीसोबतचा तो मात्र कमी होऊ देऊ नका अजिबात. आपला तर कमी होणारच नाही आहे, आपण रोज गप्पा मारणारच आहोत. आणि त्यासोबत सुपर ट्रेंडिंग गाणीसुद्धा 93.5 रेड एफ एम बजाते रहो.